सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:54 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये रेड एफएम 93.5 चा इनिशिएटिव्ह. पुण्याची श्रुती त्यांच्या स्टुडिओमध्ये गणवेश फिल्मची स्टारकास्ट आली. बोलत असताना हे जाणवलं की गव्हर्नमेंट स्कूल्सपैकी कितीतरी असे विद्यार्थी आहेत ज्यांना गणवेश नाही मिळत आणि हा नवीन गणवेश त्यांना मिळवून देणं हे एक साधंसं कर्तव्य आहे आपलं आणि जे आपण करू शकतो. आपल्याला खूप जास्त काही इनपुट द्यायचं नाही आहे. 300 रुपये किंमत असते आणि 300 रुपये आपण कुठे नाही स्पेंड करत. आजच्या तारखेला घरातून बाहेर निघालं आणि इप्सितस्थळापर्यंत पोहोचलं की आपले जवळजवळ 500 रुपयाची नोट मोडली जाते. पेट्रोल टाकणं, डिझेल भरणं या सगळ्या गोष्टींपासून तर नानाविध ॲक्टिव्हिटीज, मग ज्यूस घ्या किंवा एक्स वाय झेड गोष्टी घ्या, आता एक्स वाय झेडमध्ये सगळंच आलं, चांगलंही आलं वाईटही आलं. या सगळ्यात आपण इतके पैसे खर्च करत असतो, आपल्या लाईफस्टाईलसाठी आपण थोडासा भाग वापरत असतो. हे सगळं करत असताना या विद्यार्थ्यांसाठी कॉन्ट्रीब्युशन का नाही? जर तुमची इच्छा असेल या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याची तर मोबाईलच्या मेसेज विंडोमध्ये जा, टाईप करा रेड स्पेस एन एस स्पेस डोनेशन स्पेस युअर नेम अँड सेंड इट टू 58585. आणि या ॲक्टिव्हिटीबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत जरा शेअर करताय तुम्ही 6601935 नंबरवर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.